दशक 20 समास 1 पूर्णापूर्ण निरूपण. ग्रंथराज दासबोधाचा हा शेवटचा पूर्ण दशक होय. संपूर्ण ग्रंथात जे ज्ञान, विज्ञान, अज्ञान, भक्ती, व्यवहाराविषयी सांगितले ते येथे थोडक्यात मांडले आहे. या समासात दोन प्रश्न सुरुवातीला विचारले आहेत. या विश्वात मन, प्राणी, पृथ्वी, तेज, अंतरात्मा इत्यादी सर्व व्यापक आहेत, शिवाय ब्रह्मालाही व्यापक म्हणतात. मग हे सर्व एकाच प्रकारे व्यापक आहे की काही भेद आहे? तसेच आत्मा सगुण आहे की निर्गुण निरंजन आहे? या प्रश्नांची उत्तरे देताना श्री समर्थ म्हणतात की दृश्यामधील मन, वायू वगैरे जी सूक्ष्म तत्वे आहेत ती जरी स्थलकालांनी मर्यादित नसली तरी ती एकदेशी म्हणजेच मर्यादित असतात. मन जेव्हा एकीकडे धाव घेते तेव्हा ते दुसरीकडे नसते, म्हणून त्याला विशाल म्हणतात, परंतु व्यापक नाही. व्यापक केवळ परमात्मा वस्तूच असते. दुसऱ्या प्रश्नाच्या उत्तराकडे थोड्या ओव्या ऐकूनच वळूया. श्रीराम. प्राणी व्यापक, मन व्यापक, पृथ्वी आप तेज व्यापक, वायो आकाश त्रिगुण व्यापक, अंतरात्मा मूळ माया. निर्गुण ब्रह्म ते व्यापक, ऐसे अवघेच व्यापक, तरी हे सगट की काये एक भेद आहे. आत्मा आणि निरंजन येणे ही वाटतो अनुमान, आत्मा सगुण की निर्गुण आणि निरंजन. श्रोता संदेही पडिला तेणे संदेह वाढला, अनुमान धरून बैसला कोण तो कैसा. ऐका पहिली आशंका अवघा गलबला करू नका, प्रगट करून विवेका प्रत्यये पहावा. शरीर पाडे सामर्थ्य पाडे, प्राणी व्यापकरी निवाडे, परी पाहता मना एवढे चपळ नाही. चपळपण एक देशी पूर्ण व्यापकता नव्हे त्यासी, पाहता पृथ्वीच्या व्यापासी सीमा आहे. तैसेची आप आणि तेज अपूर्ण दिसती सहज, वायो चपळ समज एक देशी. त्रिगुण गुणक्षोभिणी माया माईक जाईल विलया, अपूर्ण एक देशी तया पूर्ण व्यापकता न घडे. आत्मा आणि निरंजन हे दोही कडे नामाभिधान, अर्थान्वये समजोन बोलणे करावे. आता दुसऱ्या प्रश्नाच्या उत्तराविषयी सांगतात की आत्मा सगुण की निर्गुण हे तो शब्द कोणत्या अर्थाने वापरला आहे त्यावर अवलंबून आहे. आत्मा म्हणजे शरीरातील जीवात्मा असा अर्थ घेतला तर तो अत्यंत चपळ चंचळ आहे, तो व्यापक असूच शकत नाही. आत्मा मन अत्यंत चपळ, तरी हे व्यापक नव्हेची केवळ, सुचित अंतःकरण निवळ करून पहावे. पुढे पाहता मागे नाही, मागे पाहता पुढे नाही, वाम सव्य व्याप नाही दश दिशा. सूर्य आला प्रतिबिंबला, हाही दृष्टांत न घडे वस्तुला, वस्तुरूप निर्गुणाला म्हणजेत आहे. घटाकाश मठाकाश हाही दृष्टांत विशेष, तुळू जाता निर्गुणास साम्यता येते. ब्रह्मीचा अंश आकाश आणि आत्म्याचा अंश मानस, दोहींचा अनुभव प्रत्ययास येथे घ्यावा. सगुण निर्गुण समजायला घटाकाश मठाकाशाचा दृष्टांत जवळचा आहे, कारण आकाशाचे निर्गुणाशी साम्य आहे. घट किंवा खोली या उपाधी आल्या म्हणजे घटाकाश मठाकाश हे भेद उत्पन्न होतात. त्याचप्रमाणे देह आणि विश्वाच्या उपाधीमुळे परब्रह्मात जीव शिव असा भेद भासतो. घटाच्या खोलीच्या मोडण्याने निर्गुण आकाश जसे उरते तसेच जीवात्मा शिवात्मा नाहीसे झाले की केवळ परब्रह्म उरते. म्हणून आपण कोणत्या अर्थाने आत्मा हा शब्द वापरतो ते महत्त्वाचे ठरते. द्रष्टा साक्षी अंतरात्मा जीवात्माची होये शिवात्मा, पुढे शिवात्मा तोची जीवात्मा जन्म घेतो. आत्मत्वी जन्म मरण लागे, आत्मत्वी जन्म मरण न भंगे, संभवामी युगे युगे ऐसे हे वचन. वास्तविक अंतरात्मा द्रष्टा साक्षी आहे. तो सर्वांना समान असूनही एका देहापुरता तो जीवात्मा होतो. तो देहबुद्धीतून बाहेर पडला की शिवात्मा होतो, आणि शिवात्म्याने साक्षीपणा सोडला की देहबुद्धी धारण करताच परत जीवात्मा होतो. मी आत्मा आहे ह्या जाणीवेने जन्ममरण पाठीस लागते. जीव आणि शिव दोघांनाही जन्म घ्यावा लागतो. फरक असा की जीवात्मा कर्मफळे भोगण्यासाठी परतंत्रपणे देहात येतो, तर शिवात्मा म्हणजे ईश्वर भक्तांच्या रक्षणासाठी स्वतंत्रपणे मालकाप्रमाणे देहात शिरतो आणि वेगवेगळे अवतार घेतो. म्हणून देहोहम हे अज्ञान आणि सोहम हे ज्ञान या दोन्ही वृत्तींच्या पलीकडे निवृत्त होऊन ज्ञानाचे विज्ञान व्हावे, म्हणजेच पूर्ण साक्षात्कार होतो. ज्ञान आणि अज्ञान वृत्तिरूप हे समान, निवृत्तिरूपे विज्ञान झाले पाहिजे. ज्ञाने एवढे ब्रह्मांड केले, ज्ञाने एवढे वाढविले, नाना विकाराचे वळले ते हे ज्ञान. आठवे देह ब्रह्मांडीचे ते हे ज्ञान साचे, विज्ञान रूप विदेहाचे पद पाविजे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे पूर्णापूर्ण निरूपण नाम समास पहिला. श्रीराम.